यहेजकेल अध्याय 13। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, संदेश देणाऱ्या इस्रायलाच्या संदेष्ट्याविरुद्ध संदेश दे, जे आपल्या मनचाच संदेश देतात त्यास सांग, परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेष्टे दृष्टांत पाहिल्या वाचून आपल्याच मनातील संदेश देतात, ते हाय हाय करोत। हे इस्रायला, तुझे संदेष्टे ओसाड जागी असलेल्या कोल्ह्यांसारखे झाले आहेत। परमेश्वराच्या दिवशी युद्धाला तोंड देण्यास तुम्ही खिंडारात उभे राहत नाही, आणि इस्रायल घराण्याचा तट तुम्ही नीट बांधून काढित नाही। परमेश्वराने त्यास पाठविले नसता ही परमेश्वराची वाणी असे म्हणणारे पोकळ दृष्टांत व खोटा शकून पाहतात, आणि शकुनाप्रमाणे खरोखर घडेल अशी आशा धरितात। तुम्ही निरर्थक दृष्टांत पाहिला, खोटा शकून सांगितला, आणि मी बोललो नसता हे परमेश्वराचे वचन असे तुम्ही म्हणता, अशी गोष्ट आहे ना? ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही पोकळ गोष्टी सांगता व खोटे दृष्टांत पाहता, तर पहा, मी तुमचा विरोध करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो। निरर्थक दृष्टांत पाहणाऱ्या व खोटे शकून सांगणाऱ्या संदेष्ट्यांवर माझा हात चालेल। माझ्या लोकांच्या मंडळात त्यांचा प्रवेश होणार नाही, इस्रायल घराण्याच्या नामावलीत त्यांची नोंद व्हावयाची नाही, इस्रायल देशात त्यांचे जाणे होणार नाही। तेव्हा तुम्हा समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे। याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकास बहकविले आहे। शांती नसता शांती आहे असे त्यांनी म्हटले आहे, आणि माझे लोक तट बांधित असता पहा, त्याला ते कच्चा चुना लिंपित आहेत। त्या कच्चा चुना लिंपणाऱ्यास म्हण, तट पडेल, जोराचा पाऊस लागेल। अहो मोठ्या गारांनो, तुम्ही पडाल, तुफानी वारा सुटेल। पहा, तो तट पडल्यावर तुम्ही लिंपलेला चुना कोठे आहे असे लोक तुम्हास म्हणणार नाहीत काय? ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन, माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल। नाश व्हावयासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील। तुम्ही कच्चा चुना लिंपलेला तट मी पाडून जमीनदोस्त करीन, म्हणजे त्याचा पाया उघडा पडेल, तट पडेल व तुम्ही त्याचबरोबर नष्ट व्हाल। तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। मी आपल्या संतापाचा कहर त्या तटावर व त्यास कच्चा चुना लिंपणाऱ्यांवर गुदरवीन। तेव्हा मी तुम्हास म्हणेन, तट व त्याला कच्चा चुना लिंपणारे नष्ट झाले आहेत। ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेमविषयी संदेश दिला व शांती नसता शांती आहे असा दृष्टांत सांगितला, ते तुम्ही नष्ट झाला आहात असे प्रभू परमेश्वर म्हणतो। आणखी हे मानवपुत्रा, आपल्याच मनातील संदेश देणाऱ्या तुझ्या लोकांच्या कन्यांकडे तोंड करून त्यांच्या विरुद्ध संदेश दे। त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, लोकांच्या प्राणांची पारध करावी म्हणून ज्या तुम्ही प्रत्येक कोपराला पट्ट्या शिवून लाविता व निरनिराळ्या उंचीच्या मनुष्यांच्या डोक्यांसाठी जाळ्या तयार करिता, त्या तुम्ही हाय हाय म्हणाल, तुम्ही माझ्या लोकांच्या प्राणांची पारध करिता पण स्वतःच्या प्राणांचा बचाव करिता। लबाडीस कान देणाऱ्या माझ्या लोकास तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यास मारून व जे जगू नयेत त्यास बचावून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे। ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, ज्या पट्ट्या बांधून तुम्ही पक्षांप्रमाणे पारध करिता त्यांची मी वाट लावीन। मी तुमच्या बाहूवरून त्या पट्ट्या फाडून काढीन आणि ज्या आत्म्यांची तुम्ही पक्षांप्रमाणे पारध करिता त्यास मुक्त करीन। तुमच्या जाळ्याही मी फाडून टाकीन। तुमच्या हातातले माझे लोक मी सोडवीन, ते तुमच्या हाती यापुढे भक्ष होणार नाहीत। तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे, कारण ज्या धार्मिकास मी दुखविले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखविता आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव बचावू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता। म्हणून यापुढे तुमचे निरर्थक दृष्टांत पाहणे व तुमचे शकुन पाहणे बंद होईल आणि मी आपले लोक तुमच्या हातातून सोडवीन, तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे।